आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रप्रथम हेच केंद्र सरकारचं विकासाचं मॉडेल असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार. उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. वरिष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संसगिरी यांचं निधन. आणि नागपूरमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतापुढं विजयासाठी 249 धावांचं आव्हान. राष्ट्रप्रथम हे आमच्या सरकारचं विकासाचं मॉडेल आहे. सबका साथ सबका विकास यावर यात भर दिल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राष्ट्रपतींचं भाषण प्रेरक प्रभावी आणि भविष्याची दिशा देणारं होतं. देशाचा विकास करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि देशातले युवक विकसित भारत घडवण्यासाठी झटत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
सबका साथ सबका विकास ये तो हम सबका दायित्व है और इसीलिए तो देश ने हम सबको यहाँ बैठने का अवसर दिया है. 2014 के बाद देश दूसरी बार तीसरी बार हमें सेवा करने का मॉडल बनाती है. कारण देश की जनता ने हमारे विकास के मॉडल को परखा है, समझा है और समर्थन दिया है.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जितक्या गरिबांचं सशक्तीकरण झालं तितकं यापूर्वी कधीही झालं नव्हतं. आमचं विकासाचं मॉडेल तुष्टीकरणावर नव्हे तर संतुष्टीकरणावर आधारित असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. केंद्र सरकार गरीब आणि वंचितांसह इतर घटकांसाठी केलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. देशातल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याला सरकारचं प्राधान्य आहे. कौशल्य विकास आर्थिक सर्वसमावेशन आणि औद्योगिक विकासावर सरकारचा भर आहे असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात मत्स्योत्पादन आणि निर्यात दुप्पट झाली. खेळण्यांची निर्यात तिप्पट वाढल्याचा उल्लेख त्यांनी केला. काँग्रेसच्या राजकारणावर आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळावर त्यांनी सडकून टीका केली. काँग्रेसनं केवळ एकाच कुटुंबाला प्राधान्य दिलं. त्यांनी संविधान निर्मात्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केलं. सरकारच्या विरोधात बोललं किंवा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही म्हणून काँग्रेसनं अनेक कलाकारांवर निर्बंध लादल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते. राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. उद्योगांना त्रास दिल्याच्या खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारी आपल्याला मिळत असून असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. असं करणारे महायुतीतल्या घटक पक्षांचे लोक असतील तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी पिंपरी चिंचवडमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं. याप्रसंगी विविध सायबर गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या तक्रारदारांना आरोपींकडून हस्तगत केलेली रक्कम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परत करण्यात आली. तसंच फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातल्या सायबर विभागातल्या पोलिसांचा सत्कार केला. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड इथं झालेल्या सभेत दिली. यासोबतच लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारनं सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत असं ते म्हणाले. शक्तीपीठ महामार्ग जनतेवर लादला जाणार नाही. ज्या ठिकाणी याला विरोध आहे तिथं काम केलं जाणार नाही असं ते म्हणाले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे चकमक प्रकरणाचा खटला आपल्याला पुढं लढायचा नाही त्यामुळे तो बंद करावा अशी मागणी शिंदे यांच्या आईवडिलांनी आज मुंबई उच्च न्यायालयात केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर लोकप्रतिनिधींची नियुक्ती होत होती मात्र प्रथमच ही जबाबदारी एका सनदी अधिकाऱ्यावर सोपवली आहे. राज्य सरकारमध्ये भरत गोगावले यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संसगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील. स्थापत्य अभियंता असलेले संजगिरी मुंबई महानगरपालिकेतून मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले होते. 1980 पासून त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून क्रीडाविषयक लेखन केलं. सलग 11 विश्वचषकांचं वार्तांकन करणारे ते एकमेव पत्रकार मानले जातात. त्यात कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात जिंकलेल्या विश्वचषकांचा समावेश होता. मराठीतलं पहिलं क्रीडापाक्षिक एकच षटकारचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं. क्रिकेटविषयीची त्यांची 40 पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत. त्याखेरीज प्रवासवर्णन, सामाजिक विषयांवरही त्यांनी लेखन केलं. राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार तसंच पत्रकारिता क्षेत्रातले विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदक तालिकेत पुन्हा 3र्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक 88 पदकं आहेत. त्यात 19 सुवर्ण, 36 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. तिरंदाजीच्या रिकर्व प्रकारात आज महाराष्ट्राच्या शुकमणी बाबरेकर आणि गाथा खडके यांनी मिश्र गटातलं विजेतेपद पटकावलं. तर महाराष्ट्राच्या महिला तिरंदाजांच्या पथकानं सामूहिक रिकर्व प्रकारात बाजी मारली आहे. या पथकात गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे आणि मुक्ता मोदगी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता नेमबाज पार्थ माने या स्पर्धेच्या अनुभवाविषयी सांगितलं.
खूप चांगला होता, खूप मजा आली. नॅशनल गेम्स सारखे एक गेम खेळायला खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा. अँड मला हे पण चांगलं वाटलं की मी एवढ्या मोठ्या मोठ्या ऍथलीट सोबत, शूटर्स सोबत कम्पीट करू शकतो त्यांच्यासोबत. आणि मला एक वेगळा कॉन्फिडन्स भेटला आता की मी माझ्या फ्युचरसाठी खूप काही करू शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि 47 षटकं 4 चेंडूत सर्व गडी गमावून 248 धावा केल्या. भारतातर्फे हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. रवींद्र जडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संघाच्या 19 धावा झाल्या असताना यशस्वी जयस्वाल 17 धावांवर तर पाठोपाठ रोहित शर्मा 2 धावांवर बाद झाला. नंतर श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी डाव सावरला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 19 षटकात 3 बाद 129 धावा झाल्या होत्या. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच 10 फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं प्रधानमंत्री या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतील. क्षेत्ररस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. सर्वच शिव, पाणंद आणि क्षेत्ररस्त्यांची हद निश्चित करून त्यांची कामं दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रप्रथम हेच केंद्र सरकारचं विकासाचं मॉडेल असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार. उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. वरिष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं निधन. आणि नागपूरमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतापुढं विजयासाठी 249 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री 8:05. नमस्कार.